नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आसामचे मुखेलमंत्री हिमंत विश्व शर्मा आनी सिक्कीमाचे मुखेलमंत्री प्रेम सिंग तमांग वांगडा केल्ल्या उलोवपांत राज्यांतल्या हुंवार परिस्थितीचो नियाळ घेतलो. केंद्र सरकार हुंवार बादीत वाठारांनी मजत आनी पुनर्वसन यत्नाक पुराय आदार दितले अशें आश्वासन तांणी ह्या वेळार दिलें. मजगती प्रधानमंत्र्यांनी दिल्ल्या आदारा खातीर सिक्कीमाचे मुखेलमंत्री प्रेम सिंग तमांग हांणी तांचे उपकार मानले. परिस्थिती हाताळपाक आनी बाधित लोकांक गरजेची सगळी मजत दिवपाक राज्य सरकार पुरायपणान बांदील आसा अशें तांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 6 तारखेक जम्मू काश्मीरातल्या चिनाब पुलाचे उक्तावण करतले अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सोशल मिडिया वरवीं दिली. जम्मू काश्मीरातल्या नव्या भारताच्या बळग्याचे आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून संसारातलो सगळ्यात उंच रेल्वे पूल चिनाब पूल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचो एक भाग असून तो सगळ्यात कठीण सैमीक आव्हानांक तोंड दिवपा खातीर तयार केल्लो आसा असे ताणी सांगले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी आयज नवी दिल्लीत महसूल गुप्तचर संचालनालय म्हळ्यार DRI मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे उक्तावण केले. महसूल गुप्तचर संचालनालय हे राष्ट्रीय अर्थीक मळार मुखेल राखणदार आसा अशें तांणी सांगले. तस्करी ड्रग्ज वेव्हार वा बेकायदेशीर वेपार अशा धोक्यांक लागून देशाची राखण करपाक DRI ची महत्वाची भूमिका आसा आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेत DRI हो एक घटक दुवो आसा असे तांणी मुखार सांगले. नव्या भलायकी धोरणाक लागून समावेशक आणि समग्र भलायकी व्यवस्थेक महत्व मेळटले असे केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा हांणी सांगले. कर्नाटकातल्या बेळगावात आयज KLE अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चच्या 15व्या दीक्षांत सुवाळ्यात ते उलयताले. देशभरात 1,77,000 आयुष्यमान आरोग्य मंदिरावरवी दुयेसांचे निदान आणि आळाबंद हाडपा खातीर सामूहिक तपासणी करतात अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. भारतात चडशा राज्यांनी सौर उर्जेचो साठो उद्देगीक उर्जे परस सवाय आसा असे केंद्रीय नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी म्हळां. भारताच्या उद्देगीक उदरगतीक हो एक मैलाचो फादर थारला असे तांणी मुखार म्हळां. भारत समावेशी टिकाऊ आणि फुडाराच्या डिजिटल उदरगती खातीर बांदील आसा असे केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेन्नासानी हांणी सांगला. ब्राझीलात झाल्या ब्रिक्सच्या 11व्या दूरसंचार मंत्रिमंडळ परिषदेत ते उलयताले. तांणी भारताची डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ समावेशक आणि परिवर्तनकारी डिजिटल सुशासनाखातीर जागतिक मापदंड म्हूण सादर केली. पहलगाम आतंकवादी हल्लो आणि ऑपरेशन सिंदूर उपरांत संसदेचे खाशेले अधिवेशन घेवपाची मागणी इंडिया आघाडीन केल्या. आयज नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या बसकेत हो निर्णय घेतला. ते प्रमाण इंडिया आघाडीच्या 16 घटक पक्षांनी संसदेचे खाशेले अधिवेशन आपोवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका पत्र बरयला असे काँग्रेसीचे खासदार दिपेंद्र सिंग हुड्डा हांणी पत्रकारांकडेन उलयतना सांगले. विकसित शेतीशिवाय विकसित भारताचे सपन पुराय जावचे ना असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हळां. कृषी मंत्री आयज पुण्याच्या भोंवडेर आसात. तांणी नारायण गावातल्या शेतकी उत्पादन बाजार समितीक भेट दिवन शेतकारां वांगडा संवाद साधलो. शेती मळार संशोधन शेतकारांच्या हातात आसचे खातीर सरकार यत्न करता असे तांणी ह्या वेळार सांगले. ऑपरेशन सिंदूर खाला बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ संसारभरातल्या वेगवेगळ्या देशांक भेट देऊन आतंकवादाच्या विरोधात भारताची भूमिका स्पष्ट करतात. हे भेटी वेळार ते उचेले पावणे वेले अधिकारी प्रभावी व्यक्ती माध्यम प्रतिनिधी आणि थंयच्या भारतीय समुदाया वांगडा संवाद साधतात. भाजपाचे खासदार बैजयंत पांडा यांच्या फुडारपणाखाला अल्जेरिया साऊदी अरेबिया कुवैत आणि बहारीनाक भेट देऊन आयज एक शिष्टमंडळ भारतात पावले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खासदार सुप्रिया सुळेच्या फुडारपणाखाला प्रतिनिधी मंडळान कायरो च्या विदेश व्यवहार मंडळाकडेन बसका घेतली. भारत नेपाळ जोड कांचनगंगा मोहिमेक लागून दोन्ही देशांचे संबंध आणि घटमूट जातले असो विश्वास नेपाळचे संरक्षण मंत्री मनबीर राय हांणी उक्तायला. आसामात हुंवाराची स्थिती गंभीर झाल्या. राज्य सरकारान हुंवार बाधित नागरिकां खातीर 165 मजत शिबिरां आणि 157 मजत केंद्रां सुरू केल्यात. तशेंच जिल्ह्यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दळाचे पंगड तैनात केल्यात. इतले मजगती भारतीय हवामान खात्यान आसाम मेघालय मिझोराम मणिपूर नागालँड त्रिपुरा सहित ईशान्य भारतात चढ पावसा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आणि IPL T20 क्रिकेट सर्तीत पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर पंगडामधी विजेतेपदा खातीर खेळ जातलो. हो खेळ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.